चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भैसाना कारखाना बंद, टिकौला, खाई खेडी आणि रोहाना बंद होण्याच्या तयारीत। मुजफ्फरनगर जिल्ह्यात साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम संपवणं सुरू केलं आहे। सर्वप्रथम भैसाना कारखान्यानं सोमवारी सकाळी गाळप हंगाम संपवला। टिकौला, खाई खेडी आणि रोहाना कारखाने 2 दिवसात बंद होण्याची शक्यता आहे। खतौली, मंसूरपूर आणि मोरणामध्ये ऊस गाळप जून महिन्यापर्यंत होईल। जिल्ह्यामध्ये टिकौला, खाई खेडी, रोहाना कारखान्यांनी आपले वजन सेंटर बंद केले आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे ऊस राहिला आहे ते थेट कारखान्याला ऊस घालत आहेत। जिल्हा ऊस अधिकारी डॉक्टर RD द्विवेदी यांनी सांगितलं की हे साखर कारखाने अजून 2 दिवस चालण्याची शक्यता आहे। तितावी साखर कारखाना 31 मे पर्यंत चालू शकतो। खतौली, मंसूरपूर आणि मोरणा यांचा गाळप हंगाम जूनपर्यंत संपेल। यावेळी 10 जूनपर्यंत ऊस गाळप होऊ शकतं।